श्री रेणुका देवीचा नामजप कसा करावा हे समजून घेऊया. तत्पूर्वी पाहूया श्री रेणुका देवीची थोडक्यात माहिती. स्कंद पुराणातील सह्याद्री खंडानुसार शिवाचा वर मिळवून श्री रेणुका देवी पृथ्वीवर उतरली आणि कन्याकुब्ज देशाचा इश्वाकू वंशीय राजा रेणू याने केलेल्या यज्ञातून ती प्रकटली. यामुळे तिला रेणुका असे नाव पडले आहे. श्री रेणुका देवी ही जमदग्नी ऋषींची पत्नी आणि भगवान परशुरामांची आई होय. तिचे स्थान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामधील माहूर या गडावर आहे. माहूर हे महाराष्ट्रातील प्रमुख 3.5 शक्तिपीठांपैकी एक असून ते शक्तीचे मूळ पीठ मानले जाते. या ठिकाणी देवीचा तांदळा आहे. तांदळा म्हणजे मुखवटा. श्री रेणुका देवीला नैवेद्य म्हणून विड्याची पाने, चुना, काथ, ओवा, बडीशेप, लवंग, वेलदोडा, खोवलेले किंवा किसलेले खोबरे आणि सुपारी हे सर्व एकत्र कुटून भरवण्याची पद्धत आहे. त्याला तांबूल असे म्हणतात. अभिषेक, पूजा इत्यादी झाल्यावर हा तांबूल प्रसाद भक्तांना दिला जातो. आता आपण ऐकूया श्री रेणुका देवीचा नामजप.
श्री रेणुका देव्यै नमः. 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 श्री रेणुका देव्यै नमः.